नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस बाबतींत तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. सरकार आनी सामान्य जनता हांचे मजगतीं जनसंपर्क हो म्हत्वाचो भाग. लोकशाही घटमूट करपाक जनसंपर्क गरजेचो. सरकाराची उदरगत येवजण्यो सामान्य जनते मेरेन पावपा खातीर जनसंपर्का बगर पर्याय ना अशें केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळां. भारतीय जनसंपर्क मंडळाच्या गोंय विभागान गोवा मराठी पत्रकार संघाच्या सहकार्यान काल राष्ट्रीय जनसंपर्क दिसा निमतान कार्यावळीचे आयोजन केल्ले. पणजे मिरामार जाल्ल्या कार्यावळीत केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हे मुखेल सोयरे म्हणून उलयताले. ह्या वेळार तांचे हस्तुकी पत्रकारां वांगडा जनसंपर्कावरवीं वेवसायिकांचो भोवमान केलो. सरकार तशेंच लोकशाय कोणा खातीर आनी कित्या खातीर आसा, सामक्या सामान्य मनशा मेरेन उदरगत तशेंच कल्याणकारी येवजण्यो पावपाक जाय. सामान्य मनशाचें मत, तांच्यो आडखळी सरकारा मेरेन पावपाची गरज आसा. हाका लागून जनसंपर्क हो म्हत्वाचो आसा अशें सांगतना तांणी मुखार म्हळें.
आनी हें पब्लिकेशन कितें म्हत्वाचो आहे हे माननीय डॉक्टर निलेश खरेजींनी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. मला वाटते ही लोकशाही जर आपल्याला मजबूत करायची आहे तर पब्लिकेशनचा खूप मोठा वाटा त्याच्यात आहे. ही पब्लिक रिलेशन व्यवस्थित राहील तर लोकशाही ही निश्चितपणे मजबूत होऊन आणखी जिवंत लोकशाही आम्हाला पाहायला मिळेल. कारण लोकशाही कोणासाठी आहे, कशासाठी आहे, सरकार कोणासाठी आहे, कशासाठी आहे, सामान्यतः सामान्य माणूस कशा पद्धतीचं जीवन जगतोय, सरकारला यासाठी काय करायचं आहे हे फक्त एअर कंडिशन बंगल्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये बसून नाही समजणार.
खासा आमंत्रित पत्रकार डॉक्टर निलेश खरे ह्या वेळार हाजीर आशिल्ले. जनसंपर्क कसो दवरचो ही गजाल राजकारण्यां कडल्यान शिकची. मनीस एकठांय करप आनी लाखांनी लोकां मेरेन जनसंपर्क दवरपाची कला राजकारण्यांकूच खबर आसता. तशेंच नवें तंत्रगिन्यान नव्या घडामोडींची म्हायती हेरां परस राजकारण्यांक चड खबर आसता अशें तांणी म्हळें. आयज जनसंपर्का खातीर जायतीं माध्यमां उपलब्ध आसात. तरी जनसंपर्काक कितें आसता वा जनसंपर्काची तांक कितली आसता हें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडल्यान शिकपा सारकें आसा अशें डॉक्टर खरे हांणी हे वेळार सांगले. 17व्या नागरी सेवा दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत नागरी कर्मचाऱ्यां कडेन संवाद सादतले. तशेंच भौशीक प्रशासनांत बरी सेवा दिवपी कर्मचाऱ्यांक प्रधानमंत्री पुरस्कार लेगीत ते भेटयतले. पॉलिटेक्निकाच्या पदविका अभ्यासक्रमाच्या 1063 जागां खातीर आयज सावन अर्ज दिवप तशेंच घेवपाची प्रक्रिया सुरू जातली. 30 एप्रील मेरेन अर्ज सादर करपाची मुजत आसा. पदविका अभ्यासक्रमा खातीर ऑफलायन अर्ज स्विकारतले. तांत्रीक शिक्षण संचालनालय परवरी, सरकारी तंत्रनिकेतन दिवचल, सरकारी तंत्रनिकेतन कुडचडे, आग्नेल पॉलिटेक्निक वेर्णा आनी शिपबिल्डींग टॅक्नोलॉजी वास्को हांगा प्रवेशाचे अर्ज उपलब्ध जातले. प्रवेशाचे अर्ज भरून हे पैकी एके थळाचेर सादर करपाक हरकत ना. 10वी 12वी आनी ITI केल्या उपरांत पदविका अभ्यासक्रमा खातीर प्रवेश मेळटा. आल्तिनो, मये, दिवचल, कुडचडे, आग्नेल पॉलिटेक्निक वेर्णा, ISBT वास्को, फार्मसी महाविद्यालय पणजे हांगा पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आसा. सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, फॅब्रिकेशन टॅक्नॉलॉजी, फार्मसी, फूड टॅक्नॉलॉजी, गार्मेंट टॅक्नॉलॉजी हे विशयांत पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आसा. फाटल्या कांय दिसा सावन राज्यात उश्णताय वाडत आसा. राज्यातले उण्यात उणें तापमानूय वाडलां. पणजेत उण्यात उणें तापमान 26.4 अंश जाल्यार चडांत चड तापमान 34.4 अंश सेल्सियस नोंद जाल्या. फुडले 5 दीस राज्यातले उण्यात उणें तापमान 26 ते 27 अंश जाल्यार चडांत चड तापमान 35 ते 36 अंश सेल्सियस मदीं उरपाची शक्यताय आसा. IPL क्रिकेट सर्तीत काल राती मुंबयच्या वानखेडे स्टेडियमात जाल्ल्या खेळात मुंबय इंडियन्स पंगडान चेन्नय सुपर किंग्स पंगडाक 9 गड्यांनी हारयले. चेन्नय पंगडान दिल्ले 177 धावणांचे मोख मुंबय इंडियन्स पंगडान 15.4 षटकात 21 गडो वगडावन पुराय केले. ते आदी चंदीगडात जाल्ल्या आनीक एका खेळात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगडान पंजाब किंग्स पंगडाक 7 गड्यांनी हारयले. RCB पंगडान 19व्या षटकात पंजाब किंग पंगडान दिल्ले 198 धावणांचे मोख हुपले. आयज कोलकाता नायट रायडर्स पंगड गुजरात टायटन्स पंगडा आड खेळटलो. कोलकातांतल्या इडन गार्डन्स मैदानाचेर सांजे 7:30 हो खेळ जातलो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाच्यो मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.